नमस्कार, मी मोनाली कमलाकर गावंडे, माजी नगराध्यक्षा मूर्तिजापूर. आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊ. आपलं घर प्रेम एकोप्याने आणि प्रकाशाने उजळत राहू. स्वच्छ मूर्तिजापूर, सुंदर मूर्तिजापूर. मोनाली कमलाकर गावंडे, धन्यवाद.